श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। काल आपण पाहिलं, भगवंत म्हणाले, जर मी कर्म करण्याविषयी निष्काळजी राहिलो तर सर्व लोक माझ्या मार्गालाच अनुसरतील आणि मग ते माझ्यासारखेच आचरण करू लागतील। म्हणून मलासुद्धा कर्तव्य कर्म करणे हे आवश्यक आहे। स्वधर्म कर्म करणे याच्यावरचे हे निरूपण सुरू आहे। आज तिसऱ्या अध्यायाच्या 24व्या श्लोकापासून पुढे आपण माऊलीचे कर्मयोगावरील व्याख्यान ऐकणार आहोत। सुरू करूया आजचा भाग। पुंडलिकावर दे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। उत्सी दे युरि मे लोकान कुर्याम कर्मचेदहम संकरस्य च कर्ता स्यामुपहन्यामि मा प्रजा। जर मी कर्म करणार नाही तर हे सर्व लोक नाश पावतील आणि संकर करण्याला मी निमित्त होईल आणि व या लोकांचा म्हणजे या लोकस्थितीचा नाश करण्याचे कारण मी ठरेल। आम्ही पूर्ण काम होऊनी जरी आत्मस्थिती राहुनी तरी प्रजा हे कैसेनी निस्तरेल। किही आमुची वास पाहावी मग वर्तती परी जाणावी ते लौकिक स्थिती आघवी नासली होईल। म्हणोनी समर्थ जो येथे आथिला सर्वज्ञते तेणे सविशेष कर्माते त्यजाविना। आम्ही जर निरीच्छ होऊन आपल्या स्वरूप स्थितीतच राहिलो तर मग ही प्रजा भवसागरातून कशी पार पडेल। यांनी आमच्या मार्गाकडे पाहावे आणि मग वागण्याची रीत समजून घ्यावी। असा प्रकार असल्यामुळे आम्ही कर्म टाकून बसलो तर मग ती लोकांची राहणी सर्वच बिघडेल। म्हणून या लोकांत जो समर्थ असेल आणि सर्वज्ञतेने युक्त असेल त्याने तर विशेष करून कर्माचा त्याग कधीही करू नये। सक्ता कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्याद् विद्वांस तथा सक्त चिरकीर्षो लोक संग्रहम। हे अर्जुना, ज्याप्रमाणे अज्ञानी लोक कर्माच्या ठिकाणी आसक्त होऊन कर्म करतात त्याप्रमाणे लोकसंग्रह करण्याची इच्छा करणाऱ्या ज्ञानी पुरुषाने अनासक्त होऊन कर्म करावे। कर्म करावे पण अनासक्त होऊन करावे। देखे फळाची आशा आचरे कामुकू जैसा कर्मी भरू होवा तैसा निराशाही जे पुळत पुळती पार्था हे सकळ लोक संस्था रक्षणीय सर्वथा म्हणूनिया मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे अलौकिक नोहावे लोकान प्रती। पहा, फळाच्या आशेने फलासक्त पुरुष जितक्या उत्सुकतेने कर्माचे आचरण करतात तितक्याच उत्सुकतेने फलाशा नसलेल्या लोकांनीही कर्म केली पाहिजेत। कारण अर्जुना, लोकांचीही वागणुकीची रीत सर्व प्रकारे नेहमी जतन करून ठेवणे हे योग्य आहे। म्हणून शास्त्राने सांगितल्याप्रमाणे वागून जगास सरळ मार्गाला लावावे आणि आपण लोकांमध्ये लोकबाह्य वागू नये कधी। न बुद्धिभेदं जनयेद ज्ञानां कर्मसंगिनां जोषयेत सर्व कर्माणि विद्वान युक्त समाचरन। कर्माच्या ठिकाणी आसक्त झालेल्या अज्ञानी लोकांचा ज्ञानी पुरुषाने बुद्धिभेद करू नये. अवधानपूर्वक स्वतः कर्म करून ज्ञानी पुरुषाने समाहित चित्त राहून लोकांना मग सर्व कर्मे करण्याची गोडी लावावी. जे सायासे स्तन्य सेवी ते पक्वान्ने के विजेवी म्हणून बाळका जैशी नेदावी धनुर्धरा तैशी कर्मी जया योग्यता तया प्रति नैष्कर्म्यता न प्रगटावी खेळता आदी करुणी तेथे सत्क्रियाची लावावी तेची एकी प्रशंसावी नैष्कर्मी ही दावावी आचरुणी तया लोक संग्रहा लागी वर्तता कर्मसंगी तो कर्मबंधू आंगी वाजेलना जैसी बहुरुपियाची रावो राणी स्त्री पुरुष भावो नाही मनी परी लोक संपादनी तैशीच करीती. जे छोटेसे तान्हे बाळक असते ते बालक मोठ्या कष्टाने आईच्या अंगावरचे दूध पिते, ते बालक पक्वाने कसे खाणार? म्हणून अर्जुना, ती पक्वाने ज्याप्रमाणे तान्ह्या मुलांना देऊ नये, अगदी त्याप्रमाणे ज्यांच्या अंगी कर्म चांगल्या तऱ्हेने करण्याची योग्यता नाही त्यांना थट्टेने देखील नैष्कर्म्यतेचा उपदेश करू नये. त्यास योग्य कर्माची वागणूक लावून देणे हेच योग्य आहे. त्यांच्याजवळ त्या सत्कर्माचरणाचीच स्तुती करावी आणि कर्मातीत पुरुषांनीही सत्कर्माचेच आचरण करून दाखवावे. आचरण करताना अनासक्त पद्धतीने आचरण करावे, पण आचरण करावेच. लोककल्याणासाठी जरी त्यांनी कर्माचे आचरण केले तरी कर्माचे मग त्याला बंधन लागू शकत नाही. बहुरूपी जेव्हा राजा राणीचे सोंग आणतात त्यावेळी त्यांच्या मनात आपण स्त्री पुरुष आहोत अशी कल्पनाही नसते. तथापि ते जसे घेतलेल्या सोंगाची बतावणी यथास्थितीपणे लोकांत करतात अगदी त्याचप्रमाणे लोकसंग्रहाकरिता निष्काम पुरुष जरी कर्म करीत असेल तरी त्यास कर्माचे बंधन होत नाही. प्रकृते क्रियमाणानि गुणे कर्माणि सर्वशाः अहंकार विमूढात्मा कर्ता हमिति मन्यते. प्रकृतीच्या गुणांनी सर्व कर्मे केली जातात असे असता अहंकाराच्या योगाने ज्याचे मन मोहित झाले असा पुरुष या कर्माचा मीच करता आहे असा मानतो. देखे पुढिलाचे ओझे जरी आपुला माथा घेजे तरी सांगे कान दाटिजे धनुर्धरा तैसी शुभाशुभे कर्मे जिये निफजती प्रकृती धर्मे तिये मूर्ख मती भ्रमे मी कर्ता म्हणे ऐसा अहंकाराधिरूढ एक देशी मूढ तया हा परमार्थ गूढ प्रकटावाना हे असो प्रस्तुत सांगजेल तुझ हित ते अर्जुना देवनी चित्त अवधारिपा. अर्जुना पहा, दुसऱ्याचे ओझे आपण आपल्या शिरावर घेतले तर आपण त्या भाराने दडपले जाणार नाही का? सांग. तसे प्रकृतीच्या गुणाने जी बरी वाईट कर्मे होतात ती अज्ञानी मनुष्य बुद्धिभ्रंशामुळे मी करतो असे म्हणतो. अशा रीतीने देहाचा अहंकार धरणारा व स्वतःस मर्यादित समजणारा जो मूर्ख त्यास हे गुढ तत्वज्ञान उघड करू नये. हे राहू दे अर्जुना, आता तुला तुझ्या हिताची आणखी गोष्ट सांगतो. तू व्यवस्थित चित्त देऊन लक्षपूर्वक ऐक. तत्ववित तु महाबाहो गुण कर्म विभागयो हो गुणा गुणेषु वर्तन्त इति मत्वान सज्जते. परंतु हे महाभाव अर्जुना, गुण व कर्म यांच्या विभागांचे ती आपल्याहून भिन्न आहेत हे तत्व जाणणारा गुणांच्या कर्माच्या ठिकाणी गुणांची प्रवृत्ती असते असे समजून कधी आसक्त होत नाही. जे तत्वज्ञान यांच्या ठाई तो प्रकृतीभाव नाही, जेथ कर्मजात पाही निपजत असे, ते देहाभिमानु सांडुनी गुणकर्मे वोलांडुनी साक्षीभूत होऊनी वर्तती देही. म्हणूनी शरीरी जरी होती तरी कर्मबंधाना कळती, जैसा का भूत चेष्टा गभस्ती घे पवेना. ती अशी, आता ही गोष्ट तुला सांगतो, ती अशी की ज्या प्रकृतीच्या गुणांपासून ही सर्व कर्मे उत्पन्न होतात तिच्याशी ब्रह्मनिष्ठांचे तादात्म्य नसते. ती देहाचा अभिमान टाकून गुण व गुणांपासून उत्पन्न होणारी जी कर्मे त्यांचे उल्लंघन करून देहामध्ये उदासीनपणे राहतात. म्हणून सूर्याच्या प्रकाशात जरी प्राणी मात्रांचे सर्व व्यवहार होतात तरी सूर्य हा त्यांच्या कर्माने जसा लिप्त होत नाही, तसे हे शरीरधारी जरी असले तरी ते कर्मबंधांच्या ताब्यात कधी जात नाहीत.
प्रकृतेर्गुणसंमूढा सज्जन्ति गुणकर्मसू, तान् कृष्णविदो मन्दान् कृष्णभिन्न विचालयेत्.
प्रकृतीजन्य गुणांनी मोहित झालेले लोक गुणांच्या कर्माच्या ठिकाणी आसक्त होतात. सर्वज्ञ पुरुषाने त्या असर्वज्ञ मंदबुद्धी पुरुषांना चाळवू नये, त्यांना योग्य काय ते सांगावे.
एथ कर्मी तो चिलिंपे जो गुण संभ्रमे घेपे, प्रकृतीचे नी आटोपे वर्ततू असे. इंद्रिये गुणाधारे राहाटती निज व्यापारे, ते परकर्म बलात्कारे आपादिजो.
या जगामध्ये जो प्रकृतीच्या तावडीत सापडून गुणांना वश होऊन वागतो तोच कर्मात बद्ध होतो. गुणांच्या योगाने इंद्रिये आपापले व्यापार करतात. त्या दुसऱ्यांनी केलेल्या कर्माचा कर्तेपणा जे वेळे जो स्वतः आपल्याकडे घेतात त्यांना काही कळत नाही आणि म्हणूनच ते कर्मात बद्ध होतात असे समज.
मयी सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसाः निराशीर्निर्ममो भूत्वा युद्ध्वस्वविगतज्वराः.
चित्तवृत्ती माझ्या ठिकाणी ठेवून माझ्या ठिकाणी सर्व उचित कर्मे समर्पण करून निरिच्छ आणि निरअहंकार होऊन संशयरहित असा तू गपचूप युद्ध कर.
तरी उचिते कर्मे आघवी तुआचरोनी मजर पावी, परी चित्तवृत्ती न्यासावी आत्मरूपी. हे कर्म मी करता का आचरेन या अर्था, ऐसा अभिमानु झणे चित्ता रिगोदेसी. तुआ शरीर परा नोहावे कामना जात सांडावे, मग वसोरोचित भोगावे भोग सकळ. आता कोदंड घेवनी हाती आरुड पाये रथी, देई आलिंगन वीरवृत्ती समाधाने. जगी कीर्ती रुढवी स्वधर्माचा मानू वाढवी, जया भारा पासुनी सोडवी मेदिनी हे. आता पार्था निशंकु होई या संग्रामा चित्त देई, येथ हे वाचुनी काही बोलो नये.
तरी सर्व विहित कर्मे करून ती मला तू अर्पण कर, परंतु चित्तवृत्ती मात्र आत्मस्वरूपी ठेव. हे विहित कर्म मी त्याचा कर्ता अथवा अमुक करण्याकरिता मी त्या कर्माचे आचरण करीन असा अभिमान तुझ्या चित्तात कदाचित येईल, तर तो येऊ देऊ नकोस. आधी सांगितलं होतं मी, विहित कर्म म्हणजे आपल्या प्रारब्धात पूर्वजन्मीचे भोग भोगण्यासाठी आपल्या प्रारब्धात आलेले कर्म, ते विहित कर्म. जे शास्त्रांनी सांगितले त्याच्या विरुद्ध वागतात त्याला निहित कर्म किंवा निषिद्ध कर्म म्हणतात. आणि प्रसंग विशेष आपण पितृपूजन वगैरे करतो, अमावस्येला पौर्णिमेला आपल्या पितरांना आपण घास भरवतो, त्याला तिसऱ्या प्रकारचे कर्म असे म्हणतात. तू केवळ देहासक्त होऊन राहू नकोस, सर्व कामनांचा त्याग कर आणि त्यागून मग सर्व भोगांचा यथाकाळी उपभोग घे. आता तू आपल्या हातात धनुष्य घेऊन या रथावर चढ आणि आनंदाने वीरवृत्तीचा अंगीकार कर. या जगामध्ये तू आपली कीर्ती रूढ कर व आपल्या धर्माचा मान वाढव. आणि पृथ्वीला या दुष्टांच्या भारापासून सोडव. आता अर्जुना संशय टाकून दे आणि या युद्धाकडे नीट लक्ष दे. या प्रसंगी युद्धाशिवाय दुसरी गोष्ट बोलू नकोस.
ये मे मतमिदं नित्य मनुस्तिष्ठन्ति मानवाः श्रद्धावन्तौ न सूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः.
जे श्रद्धावान व निर्मत्सर मानव हे माझे मत नित्य अनुसरतील ते देखील कर्मापासून मुक्त होतील.
हे अनुपरोधमत माझे जिहि परमादरे स्वीकारिजे श्रद्धापूर्वक अनुष्ठिजे धनुर्धरा तेही सकळ कर्मी वर्त तू जाणपा कर्मरहितू म्हणोनी हे निश्चितू करणीय गा.
अर्जुना, हा माझा यथार्थ उपदेश जे मोठ्या पूज्य बुद्धीने मान्य करतात आणि विश्वासपूर्वक त्याप्रमाणे आचरण करतात ते सर्व कर्मे करीत असले तरी ते कर्मरहित आहेत असे अर्जुना तू समज. म्हणून हे कर्म अवश्य करणीय आहे आणि त्याप्रमाणेच तू वाग.
ये त्वेतदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम् सर्वज्ञान विमूढस्तान् विद्धि नष्टान चेतसाः.
पण जे मत्सरी लोक असतात ते हे माझे मत अनुसरत नाहीत, ते सर्व प्रकारच्या ज्ञानाविषयी मूढ अविवेकी व नष्ट आहेत असे समज.
ना तरी प्रकृती मंतु होऊनी इंद्रिया लळा देऊनी जे हे माझे मत अव्हेरुनी ओ संडिती जे सामान्यत्वे लेखिती अवज्ञा करुनी देखिती काहा अर्थवादू म्हणती वाचाळपणे ते मोह मदिरा भ्रमले विषय विखे धारले आज्ञान पंकी बुडाले निभ्रांत मानी देखे शवाचा हाती दिधले जैसे का रत्न वाया गेले ना तरी जातंध्या पाहले प्रमाण नोहे का चंद्राचा उदयो जैसा उपयोगा नवचे वायसा मूर्खा विवेकुहा तैसा रुचेलना तैसे ते पार्था जे विमुखया परमार्था तयासी संभाषण सर्वथा करावेना म्हणोनी ते न मानिती आणि निंदाही करू लागती सांगे पतंग काय साहती प्रकाशाते पतंगादिपी आलिंगन तेथ सायासी अचूक मरण तेवी विषयाचरण आत्मघाता.
नाहीतर प्रकृतीच्या अधीन होऊन आणि इंद्रियाचे लाड करून जे लोक ह्या माझ्या मताचा तिरस्कार करून टाकतात, जे याला एक किरकोळ गोष्ट समजतात, जे याच्याकडे आदराने पाहत नाहीत किंवा जे वाचाळपणाने ह्यास पुष्पित वाणी म्हणतात, असे लोक अविवेक रूपी दारूने मत्त झाले आहेत व विषय रूपी विषाने व्यापलेले आहेत व अज्ञान रूपी चिखलामध्ये फसलेले आहेत असे निसंशय समज. सुंदर ओवी आहे ते मोह मदिरा भ्रमले, मोहाच्या दारूनी ते भ्रमले भ्रमिष्ट झाले. मोह म्हणजे अविवेक, अविवेकाच्या दारूनी, मोहाच्या दारूनी म्हणजे मोहाच्या फळाच्या दारूनी नाही, अविवेकाच्या दारूनी विषय विखे धारले आणि विषयरूपी विषाने व्यापलेले आहेत, अज्ञान पंखी बुडाले, अज्ञानाच्या चिखलामध्ये ते बुडालेले आहेत यात काही संशय नाही. पहा प्रेताच्या प्रेताच्या हातामध्ये दिलेले रत्न ज्याप्रमाणे व्यर्थ वाया जाते अथवा जन्मांधाला दिवस उगवल्याचा उपयोग नाही, किंवा ज्याप्रमाणे चंद्राचा उदय कावळ्यांच्या उपयोगी पडत नाही, अगदी त्याप्रमाणे हा विचार मूर्खांना कधी रुचणारच नाही. अर्जुना, याप्रमाणे जे या परमार्थाकडे तोंड फिरवणारे असतील त्यांच्याशी अजिबात भाषण करू नये, त्यांना या ज्ञानाच्या गोष्टी सांगू नये, त्यांना या गीतेचा ज्ञानेश्वरीचा उपदेश कधी करू नये. ते या उपदेशाला तर मानित नाहीतच पण उलट त्याची निंदा देखील करू लागतात. म्हणून सांग, पतंग काय प्रकाशाला सहन करू शकेल? पतंगाचा प्रयत्न असतो प्रकाशाला विझवण्याचा, म्हणून तो परत परत उडी घालतो. ज्याप्रमाणे दिव्याला आलिंगन देण्यात पतंगाला अचूक मरण ठेवले आहे हे माहीत असते, त्याप्रमाणे विषय आचरणात अचूक आत्मनाश होतो हे माहीत असायला पाहिजे.
सदृशं चेष्टते स्वस्याः प्रकृतिते ज्ञानवानपी प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहां किं करिष्यति.
ज्ञानी सुद्धा आपल्या प्रकृतीस अनुसरून वागत असतो. महाभूते आपापल्या कारणात म्हणजे अव्यक्तात लीन होतात, तेथे निग्रहाचा काय उपयोग आहे?
म्हणून इंद्रिये एके जाणते नी पुरुखे लाळाविना कौतुके आदी करुणी हा गा सर्पेशी खेळो येईल की व्याघ्र संसर्ग सिद्धी जाईल सांगे हाळा हाळ जिरेल सेविलिया काई देखे खेळता अग्नी लागला मग तोन सावरे जैसा उधवला तैसा इंद्रिया लढा दिधला भला नोहे एरवी तरी अर्जुना या शरीरा पराधिना का नाना भोग रचना मेळवावी आपण सायासे करुणी बहुते सकळ ही समृद्धी जाते उदो वस्तू या देहाते प्रतिपाळावे गा सर्वस्वेष्णोनी येथे अर्जवावी संपत्ती जाते तेणे स्वधर्मो सांडुनी देहाते पोखावे काई मग हे तव पांच मेळावा शेखी अनुसरेल पंचत्वा ते वेळी केला के गिवसावा शिणू आपुला म्हणून केवळ देहभरण ते जाणे उघडी नागवण या लागेथ अंतकरण देयावेना.
म्हणून कोणीही शहाण्या माणसाने ह्या इंद्रियांचे मोजेने देखील चुकून सुद्धा लाड पुरवू नये. अरे, सापाबरोबर खेळता येईल का? किंवा वाघाची संगत नीटपणे शेवटात जाईल का? सांग बरे, हालाहल विष जर प्यालोत तर ते पचेल का? पहा, सहज खेळता खेळता जर आग लागली आणि मग ती जर बळावली तर ती जशी आटोपत नाही, अगदी त्याप्रमाणे इंद्रियांचे लाड केले तर ते चांगले नाही. अर्जुना, सहज विचार करून पाहिले तर या प्रकृतीच्या अधीन असणाऱ्या शरीराकरिता नाना प्रकारचे व्यवस्थित भोग का मिळवावेत? आपण अतिशय कष्ट करून जेवढी म्हणून संपत्ती आहे तेवढी सर्व एकूण एक खर्चून रात्रंदिवस या देहाची जोपासना का करावी? या लोकांमध्ये सर्व प्रकारे कष्ट करून सर्व प्रकारची संपत्ती संपादन करावी आणि मग आपला धर्म टाकून देऊन त्या संपत्तीने या देहाला पुष्ट करावे, हे योग्य आहे का? बरे, हे शरीर पाहिले तर पाच भूतांच्या मिलाफाने झालेले आहे आणि ते शेवटी पाच भूतामध्येच मिळून जाणार आहे। त्यावेळी आपण केलेले श्रम कोठे शोधून काढावेत? म्हणजे आपल्या कष्टाचा मोबदला कोणास विचारावा? म्हणून केवळ देहाचे पोषण करणे हा उघड उघड घात आहे, याकरिता तू असल्या देह पोषणाकडे लक्ष देऊ नको। थोडक्यात मौलीला हे म्हणायचं आहे की देह तादात्म्य सांडून आपला आत्मभाव पुष्ट करावा आणि आत्मभावामध्ये आपल्या स्वस्वरूपामध्ये मस्त असावे। इथे आपण 33व्या श्लोकापर्यंत आलेलो आहोत आणि या पुढचा भाग आपण उद्या घेणार आहोत। आज आपण इथे थांबूया। पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।